गणना प्रकरण 23. मग बलाम बालाकाला म्हणाला, माझ्यासाठी येथे 7 वेद्या बांध आणि माझ्यासाठी 7 गोहे व 7 मेंढे तयार ठेव. बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले आणि बालाक व बलाम यांनी प्रत्येक वेदीवर एक एक गोरा व एक एक मेंढा अर्पिला. तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू आपल्या होमबलीपाशी उभा राहा, मी जरा जाऊन येतो. कदाचित परमेश्वर मला दर्शन देईल, जे काही तो मला सांगेल ते मी तुला कळवीन. असे म्हणून तो एका उजाड टेकडीवर गेला. बलाम इस्रायल लोकांस आशीर्वाद देतो. देवाने बलामाला तेथे दर्शन दिले तेव्हा बलाम त्याला म्हणाला, मी 7 वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एक एक गोरा व एक एक मेंढा अर्पिला आहे. तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, बालाकाकडे परत जा आणि ह्याप्रमाणे बोल. तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा पहा, बालाक व सर्व मवाबी सरदार हे आपल्या होमबलीपाशी उभे होते. बलाम काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला, बालाकाने मला आरामाहून मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे. ये मज प्रित्यर्थ याकोबाला शाप दे, ये इस्रायलाला धमकी दे. ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ? डोंगर माथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे. पहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणित नाही. याकोबाचे रजक्कण कोण मोजू शकेल? इस्रायलाच्या चौथ्या भागाची तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो, माझा अंत त्याच्यासारखा होवो. ह्यावर बालाक बलामाला म्हणाला, तू माझ्याशी असा का वागलास? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले आणि तू तर त्यांना आशीर्वादच दिलास. त्याने म्हटले, परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना. बालाक त्याला म्हणाला, चल माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये, तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील, पण ते सर्व तुला दिसावयाचे नाहीत, केवळ अगदी कडेकडेचे दिसतील. तेथून माझ्याकरिता त्यांना शाप दे. तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळावर घेऊन गेला. तेथे त्याने 7 वेद्या बांधिल्या व प्रत्येक वेदीवर एक एक गोरा व एक एक मेंढा अर्पिला. मग बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीपाशी उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो. परमेश्वराने बलामाला दर्शन दिले आणि त्याच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, बालाकाकडे परत जाऊन त्याला असे बोल. तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीपाशी उभा होता आणि बालाकाने त्याला विचारिले, परमेश्वर काय बोलला? तेव्हा बलाम काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला, बालाका उठ ऐकून घे, सिप्पोर पुत्रा माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? पहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे, त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही. त्याने याकोबात अनिती पाहिली नाही, त्याला इस्रायलात क्लेश दिसले नाहीत. त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर आहे, राजघोष त्याच्यामध्ये होत आहे. देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले, जणू काय रान बैलाचे बळ त्यांच्या ठाई आहे. याकोबावर काही मंत्रतंत्र चालावयाचे नाहीत, इस्रायलावर काही चेटूक चालावयाचे नाही. यथाकाळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. पहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे, सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे. शिकार भक्षण करीपर्यंत, वधिलेल्यांचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसावयाचे नाही. बालाक बलामाला म्हणाला, तू त्यांना शापही देऊ नको आणि आशीर्वादही देऊ नको. बलाम बालाकाला म्हणाला, परमेश्वर सांगेल त्याचप्रमाणे मला केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय? मग बालाक बलामाला म्हणाला, आता चल मी तुला दुसऱ्या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरिता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल. तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले. बलाम बालाकाला म्हणाला, येथे माझ्यासाठी 7 वेद्या बांध आणि 7 गोरे व 7 मेंढे तयार ठेव. बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले. त्याने प्रत्येक वेदीवर एक एक गोरा व एक एक मेंढा अर्पिला.